या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे।
श्रोते हो नमस्कार, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिक तर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत। जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत। सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत। अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे। तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत। आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे। नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
नमस्कार।
ओरल कॅन्सर किंवा तोंडाच्या कॅन्सरसाठी दिल्या जाणाऱ्या चिकित्सेच्या काही मर्यादा आहेत का, आपण काय सांगाल?
ओरल कॅन्सर किंवा तोंडाचा कॅन्सर हा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या कॅन्सर्सपैकी एक समजला जातो। नुकत्याच 2021 झालेल्या संशोधनातून असं पुढे येतं आहे की सध्या उपलब्ध असणाऱ्या चिकित्सांपैकी ज्यामध्ये सर्वात प्रधान चिकित्सा समजली जाते ती म्हणजे शस्त्रक्रिया, त्यानंतर रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी यासारख्या चिकित्सांचा स्वतंत्र किंवा एकत्रित वापर करून देखील या कॅन्सरमध्ये अपेक्षित यश मिळत नाही। आणि याचं प्रमुख कारण म्हणजे ज्याला कार्सिनोजेनेसिस म्हणतात किंवा कॅन्सरची प्रक्रिया, ही एक जटिल प्रक्रिया असून कॅन्सरच्या पेशींमधील वैषम्य ज्याला हेट्रोजेनेसिटी असं म्हटलं जातं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समजला जातो। तर भारतासारख्या विकसनशील किंवा इतर अविकसित देशांमध्ये मात्र शस्त्रक्रियेपश्चात लवकर मृत्यू होण्याचं प्रमाण इतर विकसित देशांपेक्षा अधिक आढळताना दिसतं हे 2022 संशोधनातून पुढे आले। जगातील ज्या ज्या संस्था या आजाराचे रुग्ण अधिक वर्षे का जगू शकत नाहीत याचा अभ्यास करताना आढळतात त्यातून अजून एक महत्त्वाची गोष्ट पुढे येते, ते म्हणजे ज्या रुग्णांमध्ये चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये दौर्बल्य किंवा झीज झालेली आढळते अशा रुग्णांमध्ये दिल्या गेलेल्या चिकित्सेची विषाक्तता ज्याला टॉक्सिसिटी म्हटलं जातं ती तर अधिक आढळून येतेच, परंतु यांचे आयुष्य देखील झपाट्याने कमी होताना दिसते। सार्वदेहिक दौर्बल्य, अशक्तपणा, वजन कमी होणे, तोंडाच्या कॅन्सरबरोबर इतर आजार असणे जसे की डायबिटीज, हृदयरोग, ब्लड प्रेशर या स्वरूपाचे आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये दिल्या गेलेल्या चिकित्सांचा अपेक्षित परिणाम होताना दिसत नाही। त्यातच वयस्कर रुग्णांमध्ये हा धोका अधिकच आढळतो। शस्त्रक्रिया अथवा रेडिओथेरपी पश्चात चेहरा विद्रूप होणे, तोंडाच्या खाणे पिणे बोलणे इत्यादी कार्यांमध्ये अडथळा येणे, कॅन्सरमुळे अथवा चिकित्सेमुळे चेहरा विद्रूप झाल्यामुळे मानसिक धक्का बसणे, त्यातून एक प्रकारची विषण्णता किंवा डिप्रेशन येणे, समाजापासून दूर राहण्याची भावना निर्माण होणे, नळीतून अन्न घ्यावे लागत असल्यामुळे शरीराचे व्यवस्थित पोषण न होणे, अन्न खाण्याचे मानसिक समाधान न मिळणे अशा स्वरूपाच्या अनेक मर्यादांना चिकित्सा पश्चात या रुग्णांना सामोरं जावं लागतं।
तोंडाच्या कॅन्सरसाठी चिकित्सा देत असताना किंवा परत आलेल्या कॅन्सरमुळं काही कॉम्प्लिकेशन्स होतात का?
आत्ताच आपण ज्या लक्षणांचा विचार केला ज्यात रुग्णाच्या चेहऱ्याची ठेवण बदलते तसेच खाण्यापिण्यावर मर्यादा येतात या स्वरूपाची कॉम्प्लिकेशन्स चिकित्सा देत असताना तर होतातच, तर कित्येकदा दिल्या जाणाऱ्या चिकित्सेमुळे रुग्णाची व्याधिप्रतिकार क्षमता कमी होऊन विविध प्रकारचे जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो. वेगवेगळी इन्फेक्शन्स झाल्यामुळे त्यांच्या चिकित्सेस प्राधान्य द्यावे लागते. परिणामी दिल्या जाणाऱ्या चिकित्सेमध्ये अडथळाही निर्माण होऊ शकतो. तर कित्येकदा रुग्णाचे रक्त कमी झाल्यामुळे मधूनमधून रक्तही भरावे लागते. वारंवार तोंड येणे, अन्न न जाणे, वजन कमी होणे या स्वरूपाची देखील कॉम्प्लिकेशन्स होत असतात. अलीकडेच 2022 झालेल्या संशोधनानुसार या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्यांचे प्रमाण होऊन त्या स्वरूपाचे आजार, परिणामी मृत्यूदेखील होऊ शकतो असे सिद्ध झाले. चेहऱ्याचा आकार बदलल्यामुळे, तोंड पुरेसे न उघडल्यामुळे, दातांची स्वच्छता न करता येणे, यामुळे अन्न व्यवस्थित चावता येत नाही, अन्न गिळताना त्रास होतो, हिरड्यांना सूज येते, काही वेळा त्यातून रक्त येऊ शकते, खाल्लेल्या अन्नाची चव न कळणे किंवा चव बदलणे अशा स्वरूपाची अनेक लक्षणे चिकित्सा देत असताना किंवा परत आलेल्या कॅन्सरमुळे होताना दिसतात.
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये याचा विचार कसा करता आणि रुग्णांना याचा कशा पद्धतीनं फायदा होतो?
तोंडाचा कॅन्सर किंवा ओरल कॅन्सर याची वर्गवारी आधुनिक शास्त्राने हेड अँड नेक कॅन्सर्सच्या प्रकारात केलेली आढळते. आयुर्वेदाने शरीराचे रचनात्मक दृष्ट्या भाग करताना शिरोभागास उत्तमांग अशी संज्ञा दिलेली आहे आणि याचे वर्णन करताना ऊर्ध्वमूलम अधशाखा अशा स्वरूपाचे वर्णन आढळते. याचा अर्थच हा की वनस्पतींचे जसे मूळ जमिनीखाली असते आणि शाखा जमिनीवर असतात, त्याच्या बरोबर विरोधी अशा स्वरूपाचे मानवी शरीराचे वर्णन होय. याचे मूळ वरती आहे आणि शाखा खाली आहेत. यावरून या मुळाला झालेला आजार हा संपूर्ण जीवनच धोक्यात आणू शकतो हे सहज लक्षात येते. आणि म्हणूनच शिरोभागी झालेल्या कोणत्याही कॅन्सरचे निदान आणि त्याच्या चिकित्सेचा दृष्टिकोन हे आयुर्वेदाचे वेगळेपण इथे नमूद करावेसे वाटते. येथे आयुर्वेद केवळ स्थानिक रोगाचा विचार न करता सर्वंकष आरोग्याचा विचार करतो आणि म्हणूनच तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या चिकित्सेचा विचार मात्र सार्वदेहिकच करावा लागतो. यामध्ये रुग्णाचा इतिहास, रुग्णाची कौटुंबिक स्थिती, व्यसनांचा इतिहास, खाण्यापिण्याच्या सवयी, मानसिक स्थिती, दोषांची परिस्थिती, धातूंची परिस्थिती, सारासारता याबरोबरच या आजाराची अवस्था तसेच व्याप्ती आणि यातच हा रुग्ण चिकित्सेच्या कोणत्या अवस्थेनंतर आयुर्वेदीय चिकित्सेकरता आलेला आहे याचा विचार करून आयुर्वेदीय चिकित्सा सुचवली जाते.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. आज आपण सर्व श्रोत्यांना ओरल कॅन्सर किंवा तोंडाच्या कर्करोगाबद्दल ही माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.